विश्व कोंकणी संस्थेच्या learnkonkani.com वेबसाईटाक तुमकां सगळ्यांक येवकार. विश्व कोंकणी केंद्राचे स्थापन आनी वेगवेगळे कार्यावळीचे विशयाचेर हातूंत तुमी वाचले. येया आतां आमी पाठ शिक्या.
पाठ 14 Lesson 14 सदांचे घरांत वापरचे परिकरां. डेली हावज होल्ड मटेरियल्स. हो तांदूळ. दिस इज रायस. हें चायदानी. दिस इज टी पॉट. हें घडयाळ. दिस इज क्लॉक. हें कांसूळ. दिस इज ए स्पून. ही पंटी. दिस इज ए मड लॅम्प. हें परात. दिस इज ए ट्रे. ही दाय. दिस इज ए फ्लॅट स्पून. हो कळसो. दिस इज वॉटर पॉट.